हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे च श्रुतिमते च नमः तीक्ष्णे शवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमस्तोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुतपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शश्व्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
आजच्या केंद्रामध्ये आपण सद्भक्त विश्वास देशपांडे यांचं मनोगत ऐकणार आहोत। ते परमपूजनीय स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित आहेत। त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मधील त्यांनी केलेल्या संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे। आज आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत।
श्रीराम ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माझा जन्म शिक्षण सर्व पुण्यातच झाले। आमचे मोठे एकत्र कुटुंब होते, आई वडील आजी आजोबा काका आत्या आम्ही सर्व भावंडे एकत्र राहत होतो। घरचे वातावरण धार्मिक होते पण कर्मठ नव्हते। घरी सर्व कुळधर्म कुळाचार पाळले जात असत। आमच्याकडे पूर्वापार चालत आलेला रामनवमीचा उत्सव असे, तसेच 9 दिवस रामायणाचे वाचन होत असे। घरी संघाच्या माणसांचा राबता असे। घरचे वातावरण सुसंस्कारित होते। मी 1970 साली बीएससी झाल्यावरती लगेचच एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला लागलो। सुरुवातीपासून असे ठरवले होते की आपल्याला कंपनीतील सर्व विभागांची माहिती पाहिजे, त्यामुळे कंपनीत 12-14 तास काम करीत असे. मला प्रॉडक्ट डेव्हलपमेंट R&D मध्ये विशेष रुची होती, त्यामुळे भारतातील तसेच भारताबाहेरील स्टील प्लांट्समध्ये वारंवार जाण्याची संधी मिळाली. माझे 1978 साली लग्न झाले. सुदैवाने माझ्या पत्नीच्या घरचे वातावरण देखील धार्मिक आणि सुसंस्कारित असेच होते. मला महिन्यातील 15-20 दिवस फिरतीवर जावे लागे. घरातील काही अकल्पित घडलेल्या घटनांमुळे कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर पडली, पण जयश्रीने म्हणजे माझ्या पत्नीने हे सर्व अगदी बिनतक्रार केले. अजूनही सर्व पूर्वापार चालत आलेले कुळधर्म कुळाचार आम्ही आनंदाने पार पाडत आहोत. सद्भक्त सौ मानसीताईंनी फोन करून मनोगताबद्दल विचारले होते. त्यावेळी आपण काय सांगायचे असा विचार करत असताना माझे आधीच्या कंपनीतील सहकारी श्री विजय भगत यांची आठवण झाली. 82-83 मध्ये आम्ही दोघे जमशेदपूरला असताना त्यांचा जास्त परिचय झाला. कामाव्यतिरिक्त बोलणे होत असताना असे कळले की ते 1977 पासून माधवनाथ स्वामींच्या केंद्रात येत होते. त्यांना पूजनीय स्वामीजींचा अनुग्रही झाला होता. ते ध्यानाबद्दल आणि परमार्थाबद्दल सांगत असत, परंतु त्यावेळच्या माझ्या विचारसरणीप्रमाणे आपण सचोटी आणि प्रामाणिकपणे काम करतो आहोत, त्यामुळे परमार्थाबद्दल आताच विचार करण्याची गरज आहे असे वाटले नाही. आता असे वाटते की 82-83 मध्ये पूजनीय स्वामीजींच्याकडे येण्याची संधी साधता आली नाही. जयश्री भांडारकर रोडवरील एका बँकेत काम करत होती. ती बँक माईंडकरांच्या जागेत होती. मीनाताई माईंडकरांकडून परमपूज्य माधवनाथ स्वामींबद्दल आणि तेथील बालकेंद्राबद्दल माहिती मिळत होती. ती आणि तिची आई म्हणजे माझ्या सासूबाई एकदा बालकेंद्राच्या वार्षिक कार्यक्रमाला गेल्या होत्या आणि केंद्राबद्दल फार प्रभावित झाल्या. त्यामुळे जयश्री माझा भाचा सुधीर रामदासी यास एकदा माया अपार्टमेंटमधील एका कार्यक्रमाला घेऊन गेली आणि नंतर सुधीर नियमितपणे केंद्रात येऊ लागला आणि केंद्रामध्ये उत्तम प्रकारे स्थिरावलाही. मला गुरुवारी सुट्टी असे आणि जयश्रीला रविवारी सुट्टी असे, त्यामुळे मी पुण्यात असताना बऱ्याच वेळा पूजनीय माधवनाथ स्वामींकडे गुरुवारी सकाळी जात असू. तो पूजनीय स्वामीजींचा छोटेखानी खोलीतला सत्संगाचा दरबारच असे. सुधीरच्या बोलण्यातून केंद्राच्या बऱ्याच गोष्टी कळायच्या. परमपूज्य स्वामीजी आम्हाला आवर्जून सुधीरविषयी सांगायचे, तुमच्यामुळे आम्हाला सुधीर मिळाला, या त्यांच्या सततच्या वाक्यामुळे फार कुतूहल वाटे. कुटुंबातील केवळ एक कर्तव्य आणि मायेमुळे आम्ही सर्व केले, पण स्वामीजींच्या स्वभावातच असणाऱ्या गुणग्राहकतेमुळे त्यांना याचे फार कौतुक वाटायचे. माझ्या फिरतीमुळे मला सतत प्रवास असे. 1993-94 सुमारास मला वारंवार छोटे मोठे अपघात घडत होते. मला अपघाताची विचित्ररित्या पूर्वसूचना मिळत होती. अपघात व्हायच्या आधी माझे पाय कापायला लागायचे आणि ते अपघात झाल्यानंतर थांबायचे. 1993 अनंत चतुर्दशी दिवशी जमशेदपूरला मोठा अपघात झाला आणि जीवावर बेतलेल्या अपघातातून वाचलो. या सर्व प्रकारांचा जयश्रीला फार ताण जाणवायचा. त्यामुळे एका गुरुवारी तिने स्वामीजींना सर्व काही सांगितले. स्वामीजींनी शांतपणे ऐकून घेतले आणि तिला म्हणाले, अगं तू तर माऊली आहेस, तुझे वाईट करून त्या परमेश्वराचे कसे होईल. तुम्ही अनुग्रह घेतला आहात का, मग याच रविवारी अनुग्रहाला नावे देऊन टाका. आणि मला म्हणाले, तुला आता पुन्हा असा कधी त्रास होणार नाही. आणि सांगायला विशेष आनंद होतो आहे की त्यानंतर आज सगळ्यात पुन्हा अपघात झाला नाही. ही सर्व स्वामीजींचीच कृपा. 21 नोव्हेंबर 1994 या परमपावन दिवशी अनुग्रह देऊन त्यांनी आपल्या पंखाखाली आम्हाला आश्रय दिला. अनुग्रह झाल्यावरही केंद्रात येणे नियमित घडत नव्हते. मोठ्या उत्सवांना आणि कधीकधी स्वामी मकरनाथांच्या शुक्रवार पेटीतील घरी जाणे जमत असते. सुधीरलाच नाही तर आमच्या सर्व कुटुंबाला पूजनीय माधवनाथ स्वामी तसेच पूजनीय मकरनाथ स्वामीजींनी आधार दिला आणि कठीण प्रसंगात वेळोवेळी मार्गदर्शन केले. सुधीर डिप्लोमाला असताना स्वामी माधवनाथांकडे यायला लागला. त्यावेळी ते त्याचे घरात फारसे बोलणे नाही झाले तरी मोठ्या स्वामींबद्दलचे त्याचे भाव फारच उच्चकोटीचे होते. त्याचे समवयस्क मित्रमंडळींबरोबर पूज्य स्वामीजींबद्दल बोलणे होत असावे त्यामुळे दीपाली, चित्रा, अनिरुद्ध वगैरे मुले स्वामीजींकडे येऊ लागली आणि केंद्रात स्थिरावली पण. 1996 मे महिन्यात पूजनीय स्वामीजींच्या घरीच सुधीर दीपालीचा लग्नाचा सोहळा पार पडला. तो प्रसंग आमच्या सर्वांच्या आयुष्यातील हृदयंगम सोहळा होता. आमच्या घरातील काही मोजकीच मंडळी आणि केंद्रातील काही साधक त्यात पूजनीय स्वामी मकरनाथही होते. त्यावेळी पूजनीय स्वामीजींच्या आपुलकी, वात्सल्य, प्रेम आणि कृपेमुळे आम्ही सर्वजण आनंदाने भारावून गेलो होतो. त्यानंतर काही महिन्यातच गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी पूज्य माधवनाथांनी आपली इहलोकेची यात्रा संपवली. आम्ही उभयता या प्रसंगानंतर परमपूज्य मकरनाथांच्या शुक्रवारपेठेतील घरी नमस्कारासाठी म्हणून गेलो होतो. पूजनीय स्वामीजींना नमस्कार केल्यावर त्यांच्या प्रेमळ स्पर्शातून फारच वेगळा अनुभव मिळाला. सबंध शरीरभर वेगळीच स्पंदने क्षणार्धात जाणून गेली. माधवनाथानंतर पूज्य मकरनाथांनी पण आमचा पूर्ण अंगीकार केल्याची ग्वाही मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी सुधीरने केंद्रातून आमच्यासाठी ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणी या ग्रंथाची एक प्रत आणली. पूजनीय स्वामीजींनी त्यावर आशीर्वाद लिहिला. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो यापारा तोषा लागे. माझ्यासारख्या कर्मयोगी माणसाला अजून काय हवे होते. मी 2011 साली कंपनीतून निवृत्ती घेतली. त्यानंतर मात्र स्वामी मकरनाथांच्या रविवारी सकाळच्या प्रवचनाला येत असू आणि गुरुवारी सत्संगाला येणे पण नियमित जमू लागले. मी कंपनीतून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर माझे सहकारी आपण स्वतःची नवीन कंपनी चालू करण्याबद्दल विचारत होते. वयाची 63 वर्षे पूर्ण झाली होती. प्रकृती पण उत्तम होती. आमचा निर्णय होत नव्हता. त्यावेळी असे ठरले की आपण मकरनाथ स्वामींच्या कानावर घालू आणि त्यांनी होकार दिला तर यामध्ये पुढे जाता येईल. जयश्रीने एका गुरुवारी स्वामीजींना हे सर्व सांगितले तर स्वामीजींनी त्वरित होकार दिला. त्यामुळे आम्ही 4-5 जणांनी मिळून आमची नवीन कंपनी चालू केली. गुरुवारच्या सत्संगामुळे अनेक गुंते उलगडत होते. नित्य श्रवणाने व स्वामीजींच्या कृपेमुळे नित्याच्या ध्यानाची गोडी वाढू लागली. कंपनी नवीनच असल्यामुळे सुरुवातीला अनेक अडचणींना सामना करायला बळ आणि चिकाटी मिळत होती. स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे श्रवणामुळे त्यावेळेपुरते तरी सर्व व्यापातून अलिप्त होता येत होते. मुलांकडे परदेशी गेल्यावरही अर्ध्या पाऊण तासाची ध्यानाची बैठक जमवण्याचा प्रयत्न होत होता. आम्ही उभयता अमेरिकेत 1-1 दिवसांच्या शिबिरात सहभागी झालो होतो. आम्ही भूगावचे शिबिर, पंढरपूरची आनंदयात्रा अनुभवली आहे. माझा मुलगा चिन्मय, सून प्रियांका तसेच माझा पुतण्या उन्मेष आणि सून मिनल अमेरिकेमध्ये केंद्राच्या कामामध्ये सहभागी असतात. आता स्वामीजींच्या कृपेने 1-1.5 तासापर्यंत ध्यानाला बसून त्यातून समाधान पण मिळू लागले आहे. ध्यानाबद्दल जे छोटे मोठे प्रश्न विचारले जातात त्याची पूज्य स्वामींनी फारच समर्पकपणे व समग्रपणे उत्तरे देतात. त्यामुळे ध्यानाबद्दल बऱ्याच गोष्टी बारकावे उलगडले. तसे सत्संगानंतर स्वामीजी कधी कधी नामस्मरण सांगतात ते फारच तल्लीन होऊन सांगतात. त्यामुळे नित्य नामस्मरणाची गोडी लागली. माझ्या कंपनीतील काम वाढत असतानाही मला अलीकडेच गीता शिकायची अनिवार्य ओढ वाटू लागली. माझी कल्पना जयश्रीने उचलून धरली आणि आम्ही दोघेही मागील महिन्यापासून गीता संथवर्गासाठी आठवड्यातून 2 दिवस जात आहोत. पूज्य स्वामीजींना अपेक्षित अशी साधना घडून त्यातून अहंकार कमी होण्यास मदत व्हावी, तसेच विवेक आणि वैराग्यही अंगी मुळावे अशी इच्छा आहे. पूजनीय स्वामी माधवनाथांनी दयाळूपणे अंगीकार करून इतके वर्ष झाली, पण साधनेच्या दृष्टीने आता कुठे सुरुवात झाली आहे असे वाटते. पूजनीय स्वामीजींच्या कृपेने नावेत बसून प्रवास सुरू झाला आहे आणि पूजनीय मकरनाथांच्या कुशल मार्गदर्शनामुळे आता पहिलं तीर गाठण्याचा अभ्यास सुरू आहे. त्यांच्यावर सगळी भिस्त ठेवून ही नाव आता नक्कीच पहिलं तीर गाठणार अशी खात्री आहे. पूज्य स्वामीजींच्या आशीर्वादाने उर्वरित आयुष्यात आमची साधना उत्तम प्रकारे पार पडेल असा विश्वास वाटतो. शेवटी 15व्या अध्यायातील ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते, त्यापरी श्रीगुरु करीती जई अंगीकारू तई होऊनी ठाके संसारू मोक्षमय आगवा. श्रीगुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन राहते. हरिओम तत्सत.
एका यशस्वी व्यक्तीचं हे मनोगत आहे. अतिशय उच्च पदस्थ कर्म करत, उत्तम कर्म करत प्रगती केलेले सुरुवातीच्या काळात स्वामीजी देखील सुधीरचे मामा म्हणून ज्यांना ओळखत होते, सुधीरचं अगदी बालपण, बालपण देखील शब्द अर्भकावस्थेपासून एक महिन्यापासून संगोपन त्यांनी केलं एका विशिष्ट परिस्थितीमुळे. त्यांचं जसं विशेष आहे तसं त्यांच्या सौभाग्यवतींचं देखील विशेष आहे, कारण त्यांना त्यांचं मूल होण्याच्या आधी सुधीरची जबाबदारी पार पाडावी लागली. ही साधी सामान्य गोष्ट नाही. असं असल्यामुळं स्वामीजींना त्यांच्याविषयी विशेष प्रेम होतं, त्या दोघांविषयी, मामी आणि मामा यांच्याविषयी, कारण अशी देव माणसं दुर्लभ. त्यांच्या सौभाग्यवतींचा आणि आमचा माझ्या लहानपणापासून, थेट मी नाही पण आमच्या घरच्या मंडळींचा चांगला परिचय. त्यांच्या खेड राजगुरुनगरच्या वाड्याच्या जवळ त्यांची मागची बाजू घराची आणि आम्ही राहत होतो त्या वाड्याची पुढची बाजू, अशा मधल्या मध्ये फक्त रस्ता असं असल्यामुळं त्यांच्या सासूबाईंनी मला माझ्या वयाच्या 7व्या वर्षापासून पाहिलेलं आहे. त्यांच्या सासूबाई जेव्हा गेल्या, त्यांनी देह ठेवला, तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना असं सांगितलं की माझ्याकरता म्हणून स्वामी मकरनाथांकडे तुम्ही जा. आणि ते त्यांच्या मुलांपैकी सद्भक्त माधव खेडकरनी शब्दशः पाळलं. असं हे केंद्राशी अत्यंत संलग्न असणारं आणि केंद्राची सेवा त्यांचा मुलगा खरंच युएसए केंद्रामध्ये जे आपले कार्यकर्ते आहेत नाही का मंजिरी, त्याच्यामध्ये चिन्मय हा अतिशय उत्साहानी आणि प्रेमानी सगळं करत असतो. युएसए केंद्रामध्ये आम्हाला जॉईन करून घेण्याची जबाबदारी बऱ्याच वेळेला चिन्मयवरच असते आणि आम्हाला इथून पुण्यातून मी मिलिंद दादा, सुनील दादा किंवा पंकज दादा यांना तो जॉईन करून घेत असतो कॉन्फरन्स कॉलवर. इथे एक प्रश्न आलेला आहे, स्वामीजी सोहमचे अनुसंधान आणि सद्गुरूच परमात्मा आहेत या भावाने त्यांचे होणारे सहज स्मरण हे एकसारखेच आहे ना? सद्गुरु स्मरण विनाशायास व आनंददायी होते तर सोहमचे अनुसंधान ठेवणे अवघड जाते. शिवाय त्या अनुसंधानातून आनंद होतो आहे असे काही कळत नाही. ज्या दिवशी ध्यान उत्तम जमते फक्त त्याच दिवशी सोहमचे अनुसंधान काही काळापुरते टिकते. या उलट सद्गुरूंचे स्मरण विशेष प्रयत्न न करता पदोपदी होत राहते. काही आठवड्यांपूर्वी प्रयाण काळापूर्वी देखील सोहमचे अनुसंधान राखावे याबद्दल प्रश्न व उत्तर झाले होते. त्या अवघड प्रसंगी देखील केवळ सद्गुरूंचे स्मरण हेच तारक ठरू शकेल का? त्या स्मरणाने साधकाला ऊर्ध्वगती मिळेल ना? कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. अतिशय प्रेमाने विचारलेला प्रश्न आहे. सोहमचे अनुसंधान याचा अर्थ तो परमात्माच मी आहे या विचाराचं अनुसंधान. तो परमात्माच मी आहे या बोधाचा पुन्हा पुन्हा प्रत्यय घेणं, त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा रमणं, तो परमात्माच मी आहे असा भाव ठेवणं, तो परमात्माच मी आहे असं स्मरण करत राहणं, तसा जप करणं, तशी खात्री बाळगणं, तसा निश्चय करून खात्री बाळगणं, हे सगळं सोहमच्या अनुसंधानामध्ये येतं. आणि सोहमच्या अनुसंधानामध्ये अशी खात्री बाळगल्यानंतर तो सहज स्वभाव होणं, तो सहज भाव होणं, ती गोष्ट सहज होणं. सहज हा शब्द फार महत्वाचा आहे. ही एक प्रक्रिया आहे. खरं म्हणजे ते परमात्मतत्वच आपण असणं ही गोष्ट स्वयंसिद्ध आहे. पण तूर्त आपल्या ठिकाणी आपण परमात्मा आहोत असा बोध अथवा भाव नाही. आपण देह आहोत असा आपला बोध आणि भाव, म्हणजे अबोध असं ज्याला म्हणू, तो तूर्त आपल्या ठिकाणी आहे. असं असल्यामुळं आपण परमात्मा आहोत ही भावना देखील एखाद वेळेला देह मी या भावनेला निरस वाटण्याची शक्यता असते. कारण देह मी अशी थेट भावना अगदी परमार्थियांनी जरी केली नाही तरी देखील ती त्याच्यापाशी असते. असं असल्यामुळं त्याला इंद्रियांच्या अंगाने आपल्याला काहीतरी समजावं, मनाच्या अंगाने आपल्याला काहीतरी समजावं, इंद्रियांच्या अंगाने आपल्याला आनंद व्हावा, मनाच्या अंगाने आपल्याला आनंद व्हावा असं वाटत राहतं आणि त्याच्यात गैर काही नाही. ध्यानाच्या अथवा सोहम भावाच्या या साधनेमध्ये देहाला ओलांडणं आहे, मनाला ओलांडणं आहे, तर्काला ओलांडून पलीकडे जाणं आहे आणि देहाला मनाला आणि तर्काला ओलांडून पलीकडे गेल्यानंतर तिथं देह मन बुद्धीचा थांक पत्ता नसतो. आणि ती स्थिती आनंददायी असली तरी सांप्रत आत्ताच्या स्थितीमध्ये ती निरस वाटण्याची शक्यता असतेच. याचं कारण आपल्या पक्षी तूर्त आपल्याला देहाचं महत्व आहे, मनाचं महत्व आहे आणि सद्गुरूंनी उपदेश तर तत्वम सोहम सहा केलेला आहे. आपली अडचण ही आहे. म्हणून वर्षानुवर्ष केलेल्या साधनेनी जे स्वाभाविक आहे ते आपल्या ठिकाणी पक्क होईल आणि जे अस्वाभाविक आहे ते गळून पडेल आणि गळून पडावं याकरता सद्गुरू आपल्याला ते परमात्म तत्वच तू आहेस असा उपदेश करतात. ते गळून पडतं. ते गळून पडल्यानंतर कायमचाच देहभाव नाहीसा होतो का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मन अजिबातच शिल्लक राहत नाही का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मन काही बाही शिल्लक राहतं, जे राहतं ते सत्वगुणी असतं, जे राहतं ते परमात्म चिंतनामध्ये मननामध्ये राहतं. तरी देखील काही राहिलेलं जे मन आहे ते सगुणावर विश्वास ठेवणार असतं, ते इंद्रियांवर विश्वास ठेवणार असतं, ते इंद्रिय सुखांवरही विश्वास ठेवणार असतं. पण ही गोष्ट प्राप्त केल्यानंतर राहणारं जे मन आहे ते मन आणि ते ज्या इंद्रिय सुखावर विश्वास ठेवतं त्याचं देखील उन्नयन होतं. म्हणजे आता त्याचे डोळे सुख घेण्याची अपेक्षा करतात, मन ही अपेक्षा करतं, पण तो सद्गुरूंना पाहण्याचं सुख घेतो, तो विठ्ठलाला पाहण्याचं सुख घेतो. सगळ्या संतांच्या जीवनामध्ये हे दिसतं. अगदी तुकाराम महाराजांच्या देखील ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेवोनिया छंद, घेवोनी आला दान निजतत्व निजबोध, स्वरूपी मेळविले नाव ठेवियला भेद, सहजनी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे, अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निज लोगा शून्य सारून तेथे, त्रिकूट शिखरी गा म्हणजे या ठिकाणी दान मिळे आई ते सहज मी आंधळा गा, अशा प्रकारची अनुभूती तुकाराम महाराजांनी घेतली. पण त्यांचं मन काही बाही शिल्लक राहिलं आणि ते म्हणू लागलं की धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टी निहाळिता. बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. त्यांचंही मन शिल्लक राहिलं आणि ते पांडुरंगाच्या रूपाचं गुणाचं दर्शनाचं वर्णन करू लागलं. आणि तुझे गुण गाता गाता तुझ्या रूपाचं वर्णन करता करता धणी न पुरे असं म्हणायला लागलं. आनंद इतका होतो की तो सामावत नाही अंतर्यामी असं म्हणायला लागलं. ज्ञानेश्वर महाराजांचंही तसं झालं. स्वरूपानंदांचं देखील तसं झालं. स्वामी माधवनाथांचं देखील तसं झालं. म्हणजे हा निर्गुणाचा बोध प्राप्त केला तरी देखील जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सगुणाबद्दलची ओढ राहणार, सगुणावरची प्रीती राहणार, आणि सगुण हे आकर्षक वाटत राहणार. गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे राम कृष्ण पांडुरंग तेच गुरु. सोहमचं अनुसंधान ठेवणं असं खरं म्हणजे सांगितलं जातं की द्वैत, द्वैताच्या उपासनेनी सगुणाच्या उपासनेनी निर्गुणाची प्राप्ती आणि निर्गुणाच्या प्राप्तीनंतर परत द्वैतामध्ये रमणं हा संतांचा संतांच्या ठिकाणी असणारा सहज स्वभाव सगळ्या संतांच्या बाबत व्यक्त झाला. आचार्यांसारख्यांनी नर्मदेची स्तुती, गंगेची स्तुती, विष्णूंची स्तुती, शिव दत्त सगळ्या देवांवर केलेली स्तोत्र, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, आचार्यांना अद्वैत तत्वज्ञान पूर्णपणाने मुरल्यानंतर देखील पंढरपूरला पांडुरंगाच्या समोर उभं राहिल्यानंतर आत्ताच्या भाषेत त्यांची विकेट पडली, संपलं. त्यामुळे सगुण आणि निर्गुण हा तसा प्रश्न नाहीये. आणि सोहमचं अनुसंधान ठेवलं म्हणून सगुणावरचं प्रेम कमी होणार नाहीये, शक्यच नाहीये. आपण देहधारी आहोत. फक्त लक्षात घ्यायला पाहिजे की आपली जी स्वाभाविक भावना आहे आत्ता या क्षणाला ती सगुणाकडे ओढ घेणारी आहे. आणि सद्गुरूंनी मात्र आपल्याला निर्गुण परमात्मास तू असा उपदेश केलेला आहे. आपल्याला प्रेम सगुणाबद्दल आहे आणि ते ठेवायचंच आहे. आता प्रश्न पहा, सोहमचे अनुसंधान आणि सद्गुरूच परमात्मा आहेत या भावाने त्यांचे होणारे सहज स्मरण हे एकसारखेच आहे ना असं विचारलेलं आहे. अगदी सोहमचं अनुसंधान अथवा ध्यान करताना देखील प्रारंभी सद्गुरूंचं स्मरण करायला सांगितलेलं आहे. ते एकच आहेत आणि त्याच्या वर्णनामध्ये देखील समोर सद्गुरूंची सगुण मूर्ती आहे पण वर्णन मात्र कसं आहे बघा. ब्रह्मानंदम, परमसुखदम, केवलम ज्ञानमूर्तीम, द्वंद्वातीतम, त्या सगुणाचं जे वर्णन आणि स्तुतीस्तवन आणि नमन केलं जातं ते मात्र परमात्म्याच्या भावाचं केलेलं आहे. आणि समोर मात्र सद्गुरूंना कल्पायचं आहे. मनश्चक्षूंसमोर सद्गुरू आहेत. गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षम एकम, म्हणजे तेच सद्गुरू एकमेव अद्वितीय आहेत, ते नित्य स्वरूप आहेत. म्हणजे प्रारंभी आपण आपल्या समोर असणारी सद्गुरूंची जी मूर्ती आहे ती नित्य स्वरूप आहे. ते आले आणि गेले, जन्मले आणि निमाले असं त्यांच्याबद्दल नाही. सगुण आणि निर्गुण हे एकरूपच आहेत आणि समोर मात्र सगुण आहे आणि कल्पना मात्र करतो आहे निर्गुणाची. ज्ञानेश्वर महाराज मूर्तीसमोर उभे राहिले. शब्दे वीण संवादू, दुजे वीण अनुवादू, हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नी सांगे. निगम मात्र उपनिषद मात्र सांगतात की त्या ठिकाणी वाचा परावृत्त होते. यतो वाचा निवर्तनते, अप्राप्य मनसासह, हे मनाला प्राप्त नाही, वाचा परत फिरते. हे परेच्या पलीकडचं आहे. त्या ठिकाणी बोलणं खुंटलं, पण हे मूर्तीच्या समोर शक्य आहे ना असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी मूर्तीच्या समोर उभा राहतो आणि शब्द नाहीये पण संवाद होतोय. उपनिषदांच्याही पलीकडे गोष्ट घेऊन गेली. दुजा इथं दुसरा कोणी नाही, परमात्माच आहे, दिसतोय, पण अनुवाद देखील होतोय, बोलणं देखील होतंय, संभाषण देखील होतंय. म्हणून परमार्थ हा सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जाणारा आणि निर्गुणाचा बोध झाल्यानंतर जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जे दृश्य विश्व आहे ते विश्व गोपाळांनी भरलेलं आहे, चतुर्भुज परमेश्वरांनी भरलेलं आहे असा बोध देणारं असं आहे. म्हणून द्वैतांनी सुरुवात करून अद्वैत बोध प्राप्त करून घेणं आणि परत द्वैतामध्ये व्यवहार करणं, द्वैतामध्ये राहून व्यवहार करणं असा परमार्थ सिद्ध होतो. तो आणि मी हे वेगळे आहेत अशी जरी सुरुवात झाली तरी तो आणि मी एक इथं या उपासनेचा शेवट होतो. आणि सर्वम खलविदम ब्रह्म असं म्हटल्यानंतर देखील अगदी व्यवहारात संतांना देखील माती आणि अन्न हा फरक करावा लागतो. माती ती माती आणि अन्न ते अन्न जरी सगळीकडे ब्रह्म भाव भरून राहिलेला आहे असं असलं तरी देखील म्हणून सद्गुरु स्मरण हे विनाशायास आणि आनंददायी होते तर सोहमचे अनुसंधान ठेवणे अवघड जाते. आपण जिथं आहोत तिथून सोहमचं अनुसंधान ठेवणं खरंच अवघड जातं हे मला माहिती आहे. जरी सद्गुरु सांगत असले तरी देखील म्हणून तर ते सद्गुरूंच्या सान्निध्यातच करायचं. एका बाजूनी सद्गुरूंची प्रीती प्रेम, त्यांच्या संगतीचं सुख, स्वर्ग सुख अनुभवायचं आणि त्यांच्याच छत्रछायेखाली त्याच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. कशाच्या? आपल्या देहभावाच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. हे तर सद्गुरू सांगतात, सगळ्या सद्गुरूंनी हेच सांगितलं. आणि ज्या दिवशी ध्यान उत्तम जमतंय त्या दिवशी सोहमचं अनुसंधान जमतंय ना, इथं सगळा उलगडा आहे. ज्या दिवशी ध्यान चांगलं जमतंय त्या दिवशी सोहमचं अनुसंधान उत्तम जमतंय, त्या दिवशी सद्गुरूंनाही कितीतरी आनंद होतोय की आपण जो उपदेश केला त्या उपदेशापर्यंत काही काळ तरी किंचित काळ तरी हा जाऊ शकला, आणि इतर वेळेला या उलट काही काळापुरतं ते अनुसंधान टिकतं परत मोडतं. सद्गुरूंचं स्मरण विशेष प्रयत्न न करता पदोपदी होत राहतं चांगलीच गोष्ट आहे. ते कोणी मोडून टाकायला सांगितलंय ते तसंच कायम राहावं. तरी देखील तुम्हाला सांगतो की आपल्या हिंदू परमार्थ तत्वज्ञानामध्ये, हिंदूंनी सांगितलेल्या परमार्थ तत्वज्ञानामध्ये सगळ्यांना समावेश, सगळ्यांचा समावेश करून घेतला गेला. त्याच्यामध्ये जीवो ब्रह्मैव नापरहा, जीव हा मुळातच परमात्मस्वरूप आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा असं सांगणारे शंकराचार्य आद्य शंकराचार्य आहेत, आणि तेच मोठ्या भक्तिभावानी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन स्तोत्र लिहितात, पंढरपूरच्या मंदिरात जाऊन स्तोत्र लिहितात. आचार्यांचा जो अद्वैतवाद आहे त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरांसारखे ज्ञानेश्वरच, ज्ञानेश्वरांनी जगत विलासवाद, जे जगत आहे झालेनी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके, किळेवरी माणिके लोपीजे काही, जग झाल्यामुळं जगत दर्शनामुळं परमात्मा झाकला गेला का अधिक प्रगट झाला असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात. जगत हा भास कसा असेल, जगत हा तर परमात्मा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माणिक ठेवलेलं आहे आणि त्या माणकाची किळा पसरलेली आहे, प्रभा पसरलेली आहे, त्या प्रभेमुळे माणिक झाकलं जातं का अधिक प्रगट होतं असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात. ते माणिक अधिक प्रगट होतं, त्यामुळे जगतामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही असा जगत विलासवाद देखील इथं मांडला गेला. फक्त तशी दृष्टी पाहिजे, ज्ञानेश्वरांची ती दृष्टी आहे, ती दृष्टी लाभली तर जगत हा परमात्म्याचा विलास आहे असं आपल्यालाही स्पष्ट समजेल. किंवा एखाद वेळेला आपल्याला असं समजेल की मूळ वस्तूवर दुसरीच वस्तू जगत नावाची दिसते आहे, जसं दोरीवर सर्प दिसावा तसं ब्रह्म सत्य आहे, जगत या नावाचा वेगळा दिसणारा पदार्थ मिथ्या आहे, दृष्टी आहे पण ज्ञानाचीच दृष्टी आहे. तर कोणाला असं वाटेल की असं नको बाबा, मी किती अल्प अल्पशक्तिमान अल्पज्ञ आणि परमात्मा किती व्यापक, किती सर्व शक्तिमान, किती सर्वज्ञ, मी कसा परमात्मा होऊ शकेन. माझी शक्ती ती किती, थोड्या इकडे तिकडे जगतामध्ये हालचाली झाल्या, किरकोळ वादळं उठली मनामध्ये बुद्धीमध्ये इंद्रियांमध्ये, तर मी इकडचा तिकडं होतो, विकारांमुळे हेलपाटतो, मी कसला आलाय परमात्मा, त्याच्याऐवजी त्याला शरण जा. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, त्याच्या कृपया प्रसादानी तुला परमशांती मिळेल. परमशांती मिळवणं एवढंच तुझं काम आहे. तू कुठं जगत व्यापार करणारा परमात्मा आणि तू यांची बरोबरी साधायला जातोस, कुठं सोहम म्हणतोस. तू देव मी भक्त ऐसे करी, कायम एवढंच राहू देत, तू देव आहेस आणि मी तुझा भक्त आहे, तरी इथल्या ज्ञानी पुरुषांना चाललं हे सांगणारे ज्ञानीच होते, काहीच फरक पडत नाही. तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतील. तरंग लहान असला तरी सिंधूपेक्षा वेगळा नाही, सिंधूतूनच उठलेला तरंग आहे. तर कोणी असं म्हणेल की जीव हा कधीच परमात्मा होऊ शकणार नाही, त्याचं काम एवढंच की त्याला शरण जाणं आणि त्याच्या कृपा छत्राखाली राहणं तरीही चालेल असं इथं म्हटलं गेलं. आणि तसे संप्रदायाच्या संप्रदाय निर्माण झाले. कुठून तरी जो ज्याला आत्ताच्या परिभाषेत अल्टिमेट युझर म्हणतात की नाही, जी शेवटची व्यक्ती आहे मार्केटमध्ये असणारी शेवटची व्यक्ती म्हणजे मी, टीव्ही घेतला तर जो अल्टिमेट युझर आहे त्याला आनंद झाला पाहिजे, बरोबर आहे की नाही? एक मोबाईल घेतला तर अल्टिमेट युझर खुश असला पाहिजे. अल्टिमेट युझर जो आहे मी, तो ज्या भावानी खुश होईल ते स्वीकारा. तुम्हाला वाटतं ना की माझी एवढी ताकद नाही, मी कायम भक्त म्हणून असावं आणि त्याचे गुणगान गावेत, गाता गाता मुक्त होईल. कसा मुक्त होईल विचारू नका, गात राहा तरी देखील चालतं, तरीही चालतं. कोणी म्हणेल की ध्यान किती अवघड आहे, त्या मनाबरोबर झगडा, वारंवार पराभूत व्हा, मन कुठं एका क्षणात घेऊन जातं. त्याच्यापेक्षा आम्हाला आपलं स्तोत्रपठण, मंत्रविद्या, सर्व भावानी देवतेला अर्पण करणं हेच ठीक वाटतं. करा, सर्व भावानी जर करत असाल तर त्याच्यात देखील पारमार्थिक उन्नती झालेखेरीज राहणार नाही. आम्हाला यज्ञ याग आवडतात, करा. मात्र यज्ञ याग कोणत्या तऱ्हेने करा हे सांगितलेलं आहे, ते राखून करा म्हणजे झालं. आम्हाला आपलं नाम आवडतं, नाम घ्या. गुलाबराव महाराज आणि गोंदोलेकर महाराज यांचा प्रसिद्ध संवाद झाला. गुलाबराव महाराजांचं असं म्हणणं होतं की ज्याचं नाम घ्यायचं तो परमात्मा आहे आणि जो नाम घेणारा तो परमात्मा आहे आणि नाम हे परब्रह्म आहे हे जाणून जो नाम घेतो तरच नाम प्रतिफळतं, एरवी नाम प्रतिफळत नाही. नुसतं राम राम म्हटल्याने काही होणार नाही. आणि गोंदोलेकर महाराजांचं असं म्हणणं होतं, सुरुवात तर करा, तुम्हाला राम म्हटल्यानंतर इतर काही आठवत नाही ना, तुमचा पती, तुमची पत्नी, तुमचं बँक बॅलन्स, धन, जमीन, जुमला, घरदार, वाडे, राम म्हटल्यानंतर या कशाचं स्मरण होत नाही ना, विषयाचं तरी विस्मरण होतं ना. सुरुवात तर करा आणि तो राम परमात्मा आहे, कशावरून परमात्मा आहे वगैरे, तो परमात्माच आहे असा तर्क करा हे काही नका करू. सुरुवात करा, राम राम असं म्हणताना चित्तशुद्धी होईल आणि चित्तशुद्धी होता होता पुढचं सगळं समजून येईल, आपणच रामरूप या बोधामध्ये याल. या दोघांचा जो तत्ववाद झाला त्या तत्ववादाकरता त्यावेळेला कोण शंकराचार्य होते, ते शंकराचार्य हे काय म्हणायचं, त्याचे पंच होते, पंच नाही काय, निर्णय करते होते. तर त्यांनी असं सांगितलं की गुलाबराव महाराज म्हणाले त्याच प्रक्रियेने ज्ञान होईल, पण गोंदोलेकर महाराज म्हणतात सर्वसामान्यांना हे सगळं समजून घ्या आणि मगच नाम घ्या अशी कंडिशन तर किती जण परमार्थ करतील. तर नाम घेता घेता चित्तशुद्धी होईल आणि मग गुलाबराव महाराज म्हणतात तशाच पद्धतीने ज्ञान होईल. त्याला गोंदोलेकर महाराज विरोध करत नाहीयेत, पण सुरुवात अगदी सुरुवात असं असेल तरच करा असं म्हणण्याच्या ऐवजी महाराज म्हणतात तशी सुरुवात केली तरी चालेल. म्हणजे गोंदोलेकर महाराज म्हणतात आपल्या इथं सगळं चालतं आहे. हा परमार्थ जो आहे तो जसं विनोबा म्हणतात की मी रेल्वेनी चाललो होतो अलाहाबादच्या तिथून जाताना एका खेडूतांनी दोन पैसे एक पैसा नदीमध्ये टाकून भक्तिभावाने नमस्कार केला. शेजारी बसलेला एक सुशिक्षित म्हणाला की आपल्याजवळचा एक पैसा नदीत टाकून वाया घालून काय मिळतं या लोकांना कोण जाणे. मी त्याला असं सांगितलं की ही शंकरांच्या जटाजुटेतून वाहत आलेली आहे असा त्याचा भाव आहे. ही मैलोन मैल वाहत उपकार करत सर्वांवर अशी जणू शंकराची करुणा वाहते आहे असा त्याचा भाव आहे. तिला नमस्कार केल्यामुळं त्याला चित्तशुद्धीचा लाभ होतो आहे. तुझं काय गेलं असं मी त्याला विचारलं, त्याला शांती सुखाचा लाभ झाला याच्यात तुझं काय गेलं, ते देखील चालतं. इथं नागाची पूजा केली जाते, सद्गुरूंचं काय? इथं नागाची पूजा केली जाते, बिळ खणून उंदीर शेतात राहतो आणि तिथूनच बाहेर येऊन शेताची नासधूस करतो, तो नाग हा उपकार करता आहे, साप हा उपकार करता आहे, तो त्या बिळामध्ये जातो, त्यांचं भक्ष्य शोधतो, तुमच्या धान्याचं रक्षण करतो, तो तुमच्याकरता देव का नसावा. इथं बैलाची पूजा केली जाते, तो बैल हा शंकरांचं वाहन आहे इत्यादी. पण त्याच्या बरोबरीने त्या काळातले हे उद्गार आहेत त्यांचे की सगळी शेती बैलावर केवळ होत होती. हा आपल्याला एक तऱ्हेचा अन्नदाता आहे, नदीमध्ये देव, नागामध्ये देव, बैलामध्ये देव, गंगेमध्ये देव, भारद्वाज पक्षामध्ये देव. असं पाहता पाहता दृष्टी तर विकसित होईल, सगळीकडे देव आहे असं चालतंय आपल्या इथं, तर हे का नको चालायला? फक्त सोहम स्मरण विरुद्ध सद्गुरु स्मरण असं काही ठेवू नये म्हणजे झालं. ज्या दिवशी ध्यान उत्तम जमतंय त्या दिवशी सोहमचं अनुसंधान जमतंय ना, म्हणजे सद्गुरू जो उपदेश करतात त्याच्यातही मतलब आहे, त्याचाही आनंद आपल्याला काही थोडा काळ तर होईना मिळतोय ना. जर आपली प्रकृती हा आनंद घेण्यासाठी अधिक अनुकूल झाली ध्यानानेच तर अधिक काळही मिळेल, पण तो मिळाल्यानंतर देखील सद्गुरू स्मरणाचा आनंद कमी होणार नाहीच आहे. काही आठवड्यांपूर्वी प्रयाण कालापूर्वी देखील सोहमचे अनुसंधान राखावे याबद्दल प्रश्न व उत्तर झाले होते. त्या अवघड प्रसंगी देखील केवळ सद्गुरूंचे स्मरण हेच तारक ठरू शकेल का? ठरू शकेल. अजामिळ अघासुरासारखे अंतकाळी सद्गुरूंचं स्मरण अथवा ईश्वराचं स्मरण अथवा देवाचं स्मरण अगदी वध करताना देखील रावण आणि कंस देखील पूर्ण भारले गेल्यासारखे झालेले होते, वैरानी द्वेषानी त्वेषानी स्मरणाने भारले गेलेले होते. पण तुम्हाला खात्री आहे ना की अशा अवघड प्रसंगी तुम्ही सोहम स्मरण नाही करू शकणार, पण सद्गुरूंचं स्मरण करू शकाल अशी खात्री आहे. इंद्रिया अनुघड पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, अंतर्बाह्य उमटलिया मृत्यू चिन्हे, अशा वेळेला ते सोहम कसं आठवावं असं तुम्हाला वाटतं, पण त्यावेळेला तुम्हाला सद्गुरू आठवतील अशी खात्री आहे. छातीवर हात ठेवून म्हणू शकता, मूर्छित पडलात, कोमामध्ये गेलात, इतकं स्मरण आणि जाणीव क्षीण झाली की लोक गदागदा हलवत आहेत, डोळे उघडा म्हणतायत, डोळे देखील उघडता येत नाहीत. ही हा किती शक्तिक्षय आहे तुम्ही कल्पना करा. कुठं ना कुठेतरी दुखतय, वेदना देखील आहेत. अशा वेळेला सोहम स्मरण आठवणार नाही, मग सद्गुरु स्मरण होईल हे इतकं सोपं वाटतंय तुम्हाला? प्रश्न विचारताना सोपं आहे. जब प्राण तनसे निकले, इतना तो करना स्वामी. इतना तो म्हणजे प्रार्थना बरोबर आहे, पण एवढंच फक्त की त्यावेळेला तू माझ्या डोळ्यासमोर असावास, इतकं सोपं वाटतं. म्हणून त्यावेळेला सद्गुरूंचं स्मरण निश्चित तारक ठरू शकेल. तुम्ही स्मरू शकलात तर त्यावेळेला सोहमचं अनुसंधान देखील तारक ठरू शकेल. तुम्ही स्मरू शकलात तर, आणि तुम्ही नाही स्मरू शकलात तर तुम्ही आतापर्यंत जे स्मरलेलं आहे त्याचे अंतरसंस्कार तुमच्यावर झालेले आहेत ते कामाला येतील, त्याचे संस्कार वाया जाणार नाहीत. पार्थ नैवेह नामूत्र विनाशः तस्य विद्यते. इथं विनाश कशाचाच होत नाही. असं असल्यामुळे आतापर्यंत जे केलेलं आहे, शेवटचा क्षण म्हणजे अगदी प्राण सुटतानाचा क्षण असं नका म्हणू, आत्ताचाच क्षण म्हणून भगवंतांनी म्हणून सांगितलं की तसा तुम्ही उपासनेला बसता तो प्रयाण काल समजा, आणि देहापासून परमात्म्यापर्यंत प्रयाण अनुभवा. ते तुम्हाला प्रयाणकाली उपयोगी पडेल, याचा अर्थ जेव्हा खरंच तुमचा देह पडेल तेव्हा तुम्हाला पुन्हा जन्म नसेल. कारण रोज अनुभवलेलं जे आहे तर त्याचे संस्कार पक्के असतील आणि जन्म परत येणार नाही असं म्हणून भगवंतांनी खात्री दिली. अर्जुनांनी त्याच तऱ्हेने प्रश्न विचारलेला होता. पण रोजच्या उपासनेला महत्व आहे, आणि ही रोजची उपासना सोहम स्मरण आणि सद्गुरु स्मरण याच्या बरोबरच करायची. आपले हे जे सगळे स्मरण, ही जी मध्यवर्ती संकल्पना म्हणून सांगितली आहे या महिन्याकरता, तर ती सद्गुरूंच्या सान्निध्यात सद्गुरूंचं स्मरण अथवा सोहमचं स्मरण, साक्षीत्व सद्गुरूंच्या सान्निध्यात. सद्गुरू तर माझ्या आतच आहेत, त्यांच्या सान्निध्यात त्यांच्या बोधानी जगताकडं, म्हणजे प्राथमिकता माझ्या देह मन बुद्धीकडं साक्षित्व आणि म्हणून जगताकडं साक्षित्व. शरणागतता म्हणजे सद्गुरूंच्या सान्निध्यात सद्गुरूंशी शरणागतता, देह मन बुद्धीची परमात्मा भावनेच्या ठिकाणी शरणागतता. सद्गुरूंचं सान्निध्य कधीच चुकवायचं नाहीये, ते सोहम स्मरणाच्या विरुद्ध नाहीये. केवळ एकांगी अद्वैत उपासना असा त्याचा अर्थ नाहीच आहे. म्हणून अवघड प्रसंगी अगदी प्रयाणकाली देखील केवळ सद्गुरूंचं स्मरण हेच तारक ठरू शकेल का? जसं म्हणतात ना, अलबत् का नाही ठरणार, ठरणारच, आणि सोहमचं स्मरण ठरणारच. म्हणून सद्गुरूंचं स्मरण विनाशायास आणि आनंददायी होतं, त्या आनंददायी सद्गुरु स्मरणामध्येच सोहमचं स्मरण थोडं ठेवा, त्या आनंदाचा फायदा घेऊन. आत्ता सांगितलं ना यांनी की स्वामीजींच्या घरामध्ये जो छोटेखानी सत्संग चालायचा तो दरबारच असायचा छोटा. आता त्या दरबाराच्या केवळ स्मृतीच वागवाव्या लागतात की नाही, ही वस्तुस्थिती आहे की नाही सांगा मला. लागतात. म्हणून त्या तो जो स्वर्गीय आनंद आहे त्या स्वर्गीय आनंदामध्ये त्यांच्या संगतीचा आनंद लुटा आणि त्या आनंदामध्येच जे मन तरल झालेलं असतं त्यांनी सोहम भाव देखील ठेवायचा, ते अनुसंधान ठेवण्याचा देखील प्रयत्न करा. नंतर सद्गुरूंचा सहवास स्मृतीमध्ये केवळ राहील, सगुणाचा. जर सद्गुरूंच्या नंतर आपण असू आपल्याला आयुष्य असेल तर, पण त्यांच्या सहवासात त्या प्रेरक वातावरणामध्ये आनंद घेत असताना सोहमचं देखील अनुसंधान साधण्याची युक्ती आपण साधली तर तो स्मृतीचा आनंद आणि त्याच्या बरोबरीने टिकाऊ असा सोहम आलंबनाचा आनंद देखील आपण मिळवू शकू. आणि म्हणून सद्गुरू केवळ स्वतःपाशी व्यक्तीला बांधून ठेवत नाहीत, त्याला त्याच्या स्वतःच्या आनंदापर्यंत देखील त्यांनी पोचावं अशी इच्छा धरतात. ते त्याकरता इच्छा धरतात, कारण जगतामध्ये जी अशाश्वतता आहे त्या अशाश्वततेमध्ये सद्गुरू देखील कायम तुमच्या बरोबर असतील की नाही कोण जाणे, म्हणजे देहानीय. पण तुम्ही तुमच्या बरोबर कायम आहात तुमच्या अंतापर्यंत. तिथं तुम्हाला बोध व्हावा परमात्म्याचा, त्या परमात्म्याच्या बोधामध्ये सद्गुरूही आहेतच. आपण मगाशी म्हटलं ना ब्रह्मानंदम परमसुखदम, हे तर त्यांचं स्वरूप आहे. असं सगुण आणि निर्गुण या दोन्हीमध्ये उत्तम रीतीने विहार करायला आपण शिकावं, दोन्हीचं सुख आपण अनुभवायला शिकावं. ते फार उपयोगी आहे आणि ते तारक देखील आहे. फार फार सुंदर प्रश्न होता. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी राम राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.